नमस्कार, मी अभय धुमाळ. ऐकूयात काही ठळक घडामोडी. लोकसभेत आज केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान विधेयक 2025 सादर केलं. हे विधेयक 20 वर्ष जुन्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 मनरेगाची जागा घेईल. मुंबई सीमाशुल्क विभागानं मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केरळमधल्या एका तरुणाला 1 कोटी रुपयांच्या अंमली पदार्थाची तस्करी केल्याप्रकरणी अटक केली आहे. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तरुणाकडून 998 ग्रॅम हायड्रोपोनिक वीड हा अंमली पदार्थ जप्त केला. मथुरा इथं यमुना द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात किमान 13 जणांचा मृत्यू झाला तर 70 पेक्षा जास्त जण जखमी झाले. दाट धुक्यामुळे झालेल्या अपघातानंतर वाहनांना मोठी आग लागली. या दुर्घटनेतल्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यात महायुती 51% मताधिक्य घेऊन महानगरपालिका निवडणुका जिंकेल आणि 29 महानगरपालिकांचे महापौर हे महायुतीचेच होतील असा विश्वास भाजपचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज व्यक्त केला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 534 अंकांची घट झाली आणि तो 84,680 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 167 अंकांची घट नोंदवत 25,860 अंकांवर बंद झाला. 19 वर्षाखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात भारतानं मलेशियावर 315 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना अभिज्ञान कुंडूच्या नाबाद द्विशतकाच्या बळावर भारतानं 50 षटकात 7 गडी गमावून 408 धावा केल्या. मलेशियाचा संपूर्ण संघ 33व्या षटकातच 93 धावात गारद झाला. भारतातर्फे दीपेश देवेंद्रनं 5 बळी घेतले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.